स्तोत्र संहिता अध्याय 5। हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक, माझे कणणे विचारात घे। माझ्या देवा, माझ्या राजा, माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे। परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील। सकाळी मी माझी विनंती तुझ्याकडे व्यवस्थित रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन। खचित तू असा देव आहेस जो वाईटाला संमती देत नाही, दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस। गर्विष्ठ तुझ्या उपस्थितीत उभे राहणार नाहीत। दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो, खोटं बोलणाऱ्यांचा तू सर्वनाश करतोस। परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो, पण मी तर तुझ्या प्रेमदयाच्या विपुलतेने तुझ्या घरात प्रवेश करीन। मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन। हे प्रभू, माझ्या शत्रूमुळे तू आपल्या न्यायपणात मला चालव। तुझे मार्ग माझ्यासमोर सरळ कर, कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही। त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे, त्यांचा गळा उघडे थडगे आहे। ते आपल्या जिभेने अर्जव करतात, देवा त्यांना अपराधी घोषित कर। त्यांच्या योजना त्यांना पाडण्यास कारणीभूत ठरो। तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्याबद्दल घालून दे, कारण त्यांनी तुझ्याविरुद्ध बंड केले आहे। परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करत, ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस। ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्यामध्ये आनंद करत, कारण तूच धार्मिकाला आशीर्वाद देतोस। हे परमेश्वरा, तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस।